हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.
ज्या क्षणी तुम्ही हे जाहीर करता की तुम्ही देवाबरोबर चालणार आहात, सैतान तुमच्या पाठीमागे येतो. मी इथे उभं राहून हे म्हणणार नाही तुम्ही येशूला अंगीकारलं तर सगळ्या समस्या दूर होतील, त्यातल्या काही दूर होतील, पण एक नवीन सुरुवात नक्कीच होईल. तुम्ही म्हणाला आम्ही येशूला का अंगीकारावं, कारण त्याच्या बरोबरचा सगळ्यात वाईट दिवस सुद्धा तुमच्या चांगल्या दिवसापेक्षा चांगला असेल. एक सांगू, योग्य विचार तुम्हाला सक्षम करतात आणि अयोग्य विचार तुम्हाला पंगू करतात. तुम्हाला जर वाटलं आपण हे करू शकत नाही तर तुम्ही ते नाही करू शकत. बघा, माझ्या आईला माहीत होत की माझे वडील माझ्याशी गैरवर्तन करतायत. मी वयात येत होते पण तिने त्या बाबतीत काहीच केलं नाही. आणि मग 30 वर्षांनी मी घर सोडलं तेव्हा शेवटी ती माझ्याशी बोलली आणि ती म्हणाली की मी तुझ्या वडिलांना तुझ्याशी तसं वागू दिलं यासाठी मला माफ कर. मला असं वाटलं की मी लोकापवाद सहन करू शकणार नाही आणि मला वाटलं नव्हतं की मी तुझी आणि तुझ्या भावाची काळजी घेऊ शकेन. तर तिचे विचार तिच्या अयोग्य विचारांनी, चुकीच्या मानसिकतेने यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती सहज असं म्हणू शकली असते की मला खात्री आहे मी हे करू शकेन. विश्वासाने आणि देवावर श्रद्धा ठेवून पाऊल उचललं तर अनेक लोकांचं जीवन अगदी वेगळ्या पद्धतीने बदलून जाऊ शकतं. आता बघा, माझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडल्या, मी देवावर विश्वास ठेवला, संघर्ष करत राहिले, पण माझा भाऊ होता जो माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होता आणि अतिशय खेदजनक पद्धतीने त्याचं आयुष्य संपलं. त्याच्या बाबतीत निराळं घडू शकलं असतं आणि त्याला योग्य असं प्रशिक्षण मिळू शकलं नाही. 17 वर्षाचा असताना ड्रग्सचं आणि दारूचं व्यसन लागलं आणि तो त्यातून बाहेर नाही पडू शकला. तेव्हा याची जाणीव असणं खूप महत्त्वाचं असतं की आपले विचार कसे, आपली कृती, आपला दृष्टिकोन आणि आपल्या मनावर परिणाम करत असतात. आणि खरोखरच ते संकेत देतात प्रत्येक गोष्टीबाबत की ज्या आपण करतो किंवा आपण करतही नाही. आता बघा, ही शिकवण घेतली आहे ती इस्रायलींच्या गोष्टीतून. बायबल अनुवाद अध्याय 1:2 म्हणत की होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश बर्ण्या 11 दिवसाच्या वाटेवर आहे. 11 दिवसाच्या वाटेवर आहे. आता बघा, 11 दिवसांच्या यात्रेसाठी 40 वर्ष लागली. कुणाला कसे काय 11 दिवसांच्या प्रवासासाठी 40 वर्ष लागू शकतात सांगा. तुमच्यापैकी कुणाला वाटतं का की तुम्ही त्या पर्वताभोवती बराच काळ फिरत राहिले आहात. त्याच अध्यायात 6 देव मोशेच्या माध्यमातून म्हणाला की तुम्ही या डोंगरवटीत राहिल्याला बरेच दिवस झाले आणि म्हणून मला आज तुमच्यापैकी काहींना सांगायचंय की तुम्ही एकाच ठिकाणी बराच काळ राहिलेला आहात. बराच काळ स्वतःसाठी दिलगिरी व्यक्त करताय तुम्ही, बराच काळ इतरांना दोष देताय तुम्ही, बराच काळ सतत तक्रार करताय तुम्ही. सोडा, आता हे सगळं बदलायची वेळ आली आहे. आणि तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं, देव कसलाही बदल घडवू शकत नाही जर तुम्ही बदलणार नसाल. प्रत्येक बदलासाठी देवाची प्रार्थना करणं व्यर्थ आहे जर तुमची काही घडवायची तयारी नसेल किंवा जर माझी काही करायची नसेल जे देवाने सांगितलंय. तेव्हा माझ्याकडे अयोग्य मानसिकतेच्या 10 गोष्टी आहेत आणि मी त्या अशा पद्धतीने बदलणार आहे की तुम्ही नको त्या मार्गाने विचार न करता योग्य मार्गाने विचार कराल. आणि मला आशा आहे की उद्यापर्यंत मी त्या संपवू शकेन. पण समजा 10 नाही पूर्ण झाल्या तर मग TV तर आपण त्या पूर्ण करूच. आज मला तुमच्याशी बोलायचं आहे ते आपली मागची पाटी कोरी करण्याबद्दल. जे होऊन गेलंय ते मागे सोडून द्या आणि तुमच्या भूतकाळात जे घडलंय त्यावर तुमचं भविष्य ठरवू नका. किंवा अगदी आत्ता या क्षणी जे घडतंय त्यावरही बघा, तुमच्यापैकी काही अडकतात, अडकूनच बसतात. तुम्ही बराच काळ एकाच ठिकाणी गोल 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 फिरत राहता आणि एक चाकोरी आखून घेता. तुम्हाला वाटतं या चाकोरीतून बाहेर पडायचा कुठला मार्गच नाहीये, पण ही वेळ आहे. हीच वेळ आहे की देव तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकेल. तुम्ही एका नव्या नव्या कोऱ्या आयुष्याची सुरुवातही करू शकाल. आमीन. बायबल म्हणत देवाने इस्रायलींना इजिप्तमधून बाहेर बोलावलं ते वचनदत्त भूमीकडे नेण्यासाठी. तुम्हाला बाहेर काढलंय हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी. देव कशातून तरी तुम्हाला बाहेर काढतो कुठेतरी अधिक चांगल्या ठिकाणी नेण्यासाठी. पण त्यासाठी तुम्ही जुनं ते टाकून द्यायला हवं एका नवीन सुरुवातीसाठी. आमीन. बघा, कधी कधी देव आपल्याला पुढे नेण्यासाठी खेचत असतो आणि आपण आहोत तिथे चिकटून राहण्यासाठी धडपडत बसतो आहो. तुम्हाला नेहमीच काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवायला लागतं. आमीन. तुम्हाला नेहमीच कुठेतरी जाण्यासाठी कशावर तरी पाणी सोडायला लागतं. पण देवाबाबतीत एक गोष्ट आहे, ती म्हणजे त्याला अर्थातच तो काय करतोय हे माहीत असतं, पण हे तितकंसं सोपं नाही आहे. म्हणजे तो तुम्हाला कशातून बाहेर बोलावतो आणि तो तुम्हाला कुठे नेणार आहे हे कळू देत नाही. त्यामुळे तुमच्या मनात भीती निर्माण होते. जसा तो अब्राहमला म्हणाला, तू जिथे आहेस ती जागा सोड आणि त्या ठिकाणी जा जी मी दाखवेन. आता हे कुणाला आवडलंय का सांगा? तुम्हाला एक गोष्ट मागे सोडायची आहे, तुमच्या मनात पूर्णपणे गोंधळ माजलाय, पुढे काय वाढून ठेवलंय माहीत नाहीये, तुम्ही काय करणार आहात. खरं सांगू तुम्हाला, तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही, कारण देवाला माहिती आहे ना. आणि त्याला तुमच्याकडून फक्त हेच ऐकायचं असतं की माझा तुझ्यावर विश्वास आहे. असं नाही म्हणायचं का देवा का, विश्वास आहे माझा तुझ्यावर. आता आपल्याला बरंच काही करायचंय की बघा किती वेगाने आपण अरण्यातून मार्ग काढून वचनदत्त भूमीपर्यंत पोहोचतो. तुम्ही वचनदत्त भूमीबद्दल ऐकलंच असेल. मला तुमचं माहीत नाही, पण अनेक वर्ष चर्चमध्ये जाऊन मी ती वचनं ऐकून इतकी कंटाळले आणि मला असं वाटलंच नाही की खरंच ती पूर्ण झाली. मी प्रत्येकच वेळी स्वातंत्र्याबद्दल ऐकलं, पण मी कधीच स्वतंत्र नव्हते. मी ऐकलं की देव मला शुभाशीर्वाद देऊ इच्छितोय, पण आर्थिकदृष्ट्या नेहमीच हातातोंडाशी गाठ पडली आमची. आणि मी या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकलं आणि त्यावर विश्वास ठेवला आणि मला वाटलं की होईल ते कधीतरी, पण तसं माझ्या आयुष्यात काहीच घडलं नाही. आणि त्यामुळे कुणाला असं कधी वाटलंय का, प्रामाणिकपणे सांगा, चर्चमध्ये तुम्ही तेच ऐकून कंटाळता, तिथे असताना तुम्हाला छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा तुम्ही पुन्हा संभ्रमित असता आणि तुम्हाला ती दिलेली वचनं पूर्ण व्हावीशी वाटतं. तुम्हाला त्याबद्दल नुसतं ऐकायचं नसतं, तर इस्रायलींना वचनदत्त भूमी हवी होती आणि ती भूमी जिथे दूध आणि मधाच्या नद्या वाहत असत, म्हणजे प्रत्येक उत्तम गोष्ट तिथे होती. देवाला वाटतं की प्रत्येक उत्तम गोष्ट आपल्याला मिळावी. बायबल म्हणतं डोळ्यांनी पाहिल्या नाहीत, कानांनी ऐकल्या नाहीत, अशा उत्तम गोष्टी देवाने आधीच तयार केल्या आहेत आणि साठवल्यात त्यांच्यासाठी जे त्याच्यावर प्रेम करतात. पण मनोरंजक गोष्ट ताब्यात या शब्दाच्या बाबतीत अशी की इस्रायलींना कळलं नाही आणि मलाही वाटत नाही आपल्यालाही ते कळलंय नीट. ताब्यात या शब्दाचा खरा अर्थ आहे की सद्यकालीन रहिवाशांची विल्हेवाट लावणं. म्हणजेच त्यांना युद्धाला तयार व्हावं लागणार होतं वचनदत्त भूमी मिळवण्यासाठी, कारण त्या जमिनीवर आधीच देवाचे शत्रू राहत होते आणि त्यामुळे हे होणारच होतं. आमीन. तर त्यामुळे बायबल म्हणतं की देवाने त्यांना जो मार्ग अतिशय जवळचा होता त्या मार्गाने न नेता अरण्यासारख्या खडतर मार्गातून नेलं. हे त्याने मुद्दाम केलं, कारण तोवर ते युद्धाला तयार झाले नव्हते. आता याचा मला अलीकडे मनातून खूप त्रास होतोय, कारण मला माहिती आहे की यावर संदेश देणं खरंच खूप गरजेचं आहे. आज नाही सगळं, पण मी उल्लेख करेन की बहुतेक ख्रिस्ती हे संघर्षाला तयारच नसतात. ते फक्त कधी कधी वाटतं मी वरकरणी देव आणि सैतानाच्या लढाईत अडकलेले आहे. ते दोघे जिंकण्याचा प्रयत्न करतायत. मी मात्र इथे मध्यभागी विचार करते की कोणाला मी अनुसरू. मी सैतानाच्या थापा ऐकू की देवाने दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवू. मी खंबीरपणे कुणाबरोबर जाऊ. आणि बघा, तुम्हाला सद्यकालीन रहिवाशांची विल्हेवाट लावायची आहे. वचनदत्त भूमीवर ताबा मिळवण्यासाठी. आणि बघा, आपण युद्धासाठी तयार असायला हवं. देवाने त्यांना खडतर मार्गाने नेलं, कारण ते तोवर तयार झाले नव्हते. त्याला माहीत होतं ते अजूनही एखादी भूमिका घेण्यासाठी अपरिपक्व आहेत. आणि त्यांनी जे काही पाहिलं किंवा अनुभवलं त्याने देवावर विश्वास ठेवण्या इतके ते प्रभावित झाले नाही. त्यामुळे त्यांचा शेवट अरण्यात रडण्यात, दोष देण्यात, तक्रार करण्यात, कुरकूर करण्यात, कुरबूर करण्यात झाला. आणि तुम्ही बघा, जेव्हा मी तक्रार करण्यात भाग घेते, म्हणजे तक्रार या शब्दाचा अर्थ काय? तोंडवाकडं करणं. तक्रार करा आणि तिथेच राहा, स्तुती करा आणि पुढे जा. हे खास माझे बोल आहेत बरं का? जितकी आपण तक्रार करू तितके आपण तिथेच राहू. आणि म्हणून 40 वर्ष ते आहे तिथेच भटकत राहिले. आणि खरा प्रवास फक्त 11 दिवसांचा होता हो. त्यांची मानसिकता चुकीची होती, योग्य विचार करणं त्यांना माहीत नव्हतं. तर आपण या भिन्न दृष्टिकोनांच्या तपशिलात शिरण्यापूर्वी आपण जरा मनाविषयी बोलूया. मी मनाबद्दल 1 मिनिट बोलले तर ऐकणार आहात ना तुम्ही सगळेजण? नक्की ऐका. ठीक आहे, तर नीतीसूत्र अध्याय 23:7 म्हणतं, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यासारखा आहे. घास मोजणाऱ्यासारखा. कलस्यकरास अध्याय 3:1-2 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, म्हणजे योग्य गोष्टींकडे, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. तर बघूया, विस्तारित बायबल म्हणतं की मन केंद्रित करा आणि केंद्रित ठेवा. पाहिलं, रविवारी जेवल्यावर उपास करणं अगदी सोपं असतं. अडचण तेव्हा असते जेव्हा मंगळवारी टेबलवर असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला खायची असते आणि ताटही खाणं सोडत नाही तुम्ही. मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे, तुम्हाला हा भाग आवडणार नाही पण तो कसाही करून येणार. तुम्हाला जर खरोखर विजय मिळवायचा असेल तर थोडा तरी त्रास सहन करायची तयारी पाहिजे. तर बघा, इस्रायलींची त्रास सहन करायची तयारी नव्हती, आपली नसते. तर सैतान आपल्याला 9 मार्ग सांगतो या त्रासातून वाचण्याचे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त त्यातला तक्रारीचा मार्ग स्वीकारला तर बघा, तुम्ही काहीतरी सहन करताय. तुम्ही त्याबद्दल तुमचं तोंड बंद ठेवलं, कुरकूर आणि तक्रार केली नाहीत, हे खरंच खूप कठीण असतं. म्हणजे आपल्यावर असलेलं दडपण काढून टाकायची झडप आपल्या हृदयात खरंच नाही आहे. तरी जर आपण कुणाला सांगू शकलो तर आपल्याला किती त्रास होतोय, आपल्याला किती वाईट वाटतंय. जर त्यांना थोडी जरी सहानुभूती वाटली तर आपल्याला असं वाटतं की हो हो, लाड करत राहा, लाड करत राहा. आपण हे सांगून बसतो आणि पुन्हा पुन्हा त्या पर्वताभोवती फिरत राहतो. तुम्हाला जरी त्रास झाला ना, तरी तुम्ही ठरवायचं की तुम्ही फक्त देवाशी बोलाल, देवा मला हे सहन करण्याची ताकद हवी आहे आणि मला यातून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी तुझ्याशी बोलतोय, कुरकूर आणि तक्रारीसाठी नाही. अगदी वेगळ्याच प्रकारचा अनुभव असेल तो. आणि मला काळजी वाटते, कारण मला असं वाटतं की अर्थात प्रत्येक जण नाही, तुमच्यापैकी बरेच जण असेल जे खंबीर आहेत आणि अगदी भक्कम आहेत, पाय रोवून उभे आहेत. तुम्ही छान परिपक्व ख्रिस्ती आहात असं मला वाटतं. पण बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरेच जण असे नाही आहेत. आणि माझ्या मते हे लोक अधिकच दुबळे आणि भित्रे होत भित्रे होत चाललेत आणि तुम्हाला सांगते ते फार टिकाव धरू शकत नाहीत, लगेच हार मानतात ते. आणि असं होतं की हे जर तू आज केलं नाहीस तर देवा मी गुडघे टेकेन, मी तग धरू शकत नाही, हे सगळं खूप कठीण आहे. आणि मी सांगते की आपण हे समजून घ्यायला हवं आणि संघर्षासाठी तयार असायला हवं. ज्या क्षणी तुम्ही जाहीर करता की तुम्ही देवाबरोबर चालणार आहात, सैतान तुमच्या मागे येतोच. मी असं नाही म्हणणार की तुम्ही येशूला अंगीकारलं की तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील, असं त्यातल्या काही दूर होतील, पण एक नवीन सुरुवात नक्कीच असेल. तुम्ही म्हणाल आम्ही येशूला का अंगीकारावं, कारण त्याच्या बरोबरचा वाईट दिवस हा तुमच्या सगळ्यात चांगल्या दिवसापेक्षाही उत्तम असेल. कारण बघा, येशू शिवाय तुम्ही आहात तिथेच अडकून पडाल आणि तुमचं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत क्लेशदायक जाईल. आणि जर तुम्ही तोवर असं जगताना येशूला अंगीकारलं नाही तर खरी दुर्दशा सुरू होईल. मग अशी जागा आहे ज्याला नरक असं म्हणतात. आपण त्याबद्दल बोलणं टाळतो. मी असं वागून नरकात जाण्यापेक्षा कुणाची तरी भीती बाळगेन, नाही का? आमेन. आणि कधी कधी एक चांगला संदेश, ज्याला ते नरकातला अग्नी आणि गंधक असं म्हणतात, तो आपल्यासाठी चांगला असतो. आमीन. म्हणजे असं की लोक काय विचार करतात की ते काय करतात, म्हणजे असं की तुम्ही पृथ्वीवर जेवढा काळ घालवता तो म्हणजे काहीच नाही आहे. जर आपण तुलना केली ना तर केवळ जगातील सगळ्या समुद्र किनाऱ्यावरील अफाट रेतीमधल्या एखाद्या कणासारखा येतो. त्यामुळे आपण इथला आत्ताचा काळ हा तिथली तयारी करण्यात घालवायला हवा. आणि मी त्यापुढे सांगेन की आपण स्वतःवरचं लक्ष हटवायला हवं, आपलं मन स्वतःवरून बाजूला करायला हवं आणि त्यावर केंद्रित करायला हवं की इतरांसाठी तुम्ही काय करू शकाल. मला ते गाणं आवडतं नटालीने जे आज गायलं, तुम्ही स्वतः चमत्कार होऊ शकता, प्रत्येकाला चमत्कार हवा असतो. स्वतः चमत्कार असणं म्हणजे काय? इतरांसाठी तुम्ही चमत्कार कसं असू शकता? आणि हो, जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्यागपूर्ण जीवन जगावं लागेल, पण तुम्ही आतून अगदी सुफल आणि संपूर्ण व्हाल. आणि बघा, अरण्य ही प्रत्यक्षातली वाळवंटासारखी जागा असू शकेल, पण लोकांचा आत्मा सुद्धा वाळवंटासारखा कोरडा असतो. सगळं काही कोरडं आणि ओसाड, मग ते काही करत असोत. लोक अनेक ख्रिस्ती दुःखी असतात आणि हे हा खरंच विरोधाभास आहे. अहो, म्हणजे ख्रिस्ती लोक हे या पृथ्वीवरचे सगळ्यात आनंदी लोक असायला हवेत आणि ते सध्या तरी नाही आहेत. आणि ह्याचं कारण हे की आपण खरंच विसरतो की शत्रू आपल्या पाठी कायम असतो आणि तो जिंकता कामा नये. येशू का आला? तर दुष्टाच्या कृत्याचा विनाश करण्यासाठी आला. आपल्याला आधीच विजय मिळालाय, पण आपण पाय घट्ट रोवून ठेवायला हवेत आणि आपण ख्रिस्ताद्वारे अधिक विजयी आहोत जो आपल्यावर प्रीती करतोय. त्यासाठी आपल्याला आपल्या आत्म्याशी थोडा वाद घालायला हवा आणि विचारायला हवं, इतका उदास का आहेस माझ्या आत्म्या? तुझ्या चेहऱ्यावर हास्य येऊ द्या आणि त्यातून बाहेर पडा. तुमचे आशीर्वाद मोजा. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल तक्रार करणं सोडून द्या. जॉयस, तुला माझं आयुष्य मिळालं असतं ना तर तिथं उभं राहून तू हे म्हणाली नसतीस. तुम्हाला नाही माहीत माझं आयुष्य कसं येते. तुम्हाला नाही माहीत. मी सांगेन की हो, आत्ता चाललेल्या आयुष्यापेक्षा आधी खूप काही घडून गेलेलं आहे ते मी नक्की सांगेन. जर तुम्हाला वाटतं की सैतान तुमच्या पाठी लागेल तर मग त्यालाच संदेश द्या, पाठीमागून दिला तरी चालेल. तेव्हा तुम्ही मनाचा निर्धार करायला हवा की मी सर्व मार्गांनी विजयापर्यंत पोहोचणार आहे, मी सोडणार नाही, मी गुडघे टेकणार नाही. देवाच्या कृपेने मी असा होईन जसा देव मला करू इच्छित आहे आणि तेच करेन जे देवाला मी करावं असं वाटतं आणि ते असेल जे माझ्याकडे असावाशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच यापूर्वी आपल्याबरोबर काय घडलं याने नाही फरक पडत. जरी वाईट काही घडलं असेल, त्याचा तुम्हाला त्रास झालेला असेल, तुम्ही ते विसरून जायची गरज आहे आणि म्हणायची गरज आहे की उरलेल्या आयुष्यातील हा माझा पहिला दिवस आहे आणि मी यापुढे तसा जगणार नाही जसा मी यापूर्वीच्या आयुष्यात जगलो होतो किंवा जगले होते तशी. दृष्टिकोन मनोरंजक अशी गोष्ट आहे आणि तुम्हाला गरज आहे एखाद्या एखाद्या वाईट दिवसाची तुम्ही मनापासून तयारी करा की हो, म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण बघा, आपल्या आवडत्या माणसाचा मरण दिवस आपल्यासाठी वेदनादायक असतो, पण माझी काकू जी आता प्रभूच्या घरी निघून गेली आहे, ती प्रत्येक वर्षी, म्हणजे माझे काका वारल्यानंतर 15-20 वर्षांनी, ते सच्चे ख्रिस्ती होते, तिला माहीत होतं ते स्वर्गात आहेत, ती त्या दिवशी म्हणजे त्यांच्या मरण दिवसाची तयारी करायची. म्हणजे असं की मला 2 आठवड्या आधीच ती सांगायला लागायची की बाळा तुला माहिती आहे ना तो पुढचा अमुक अमुक दिवस जेव्हा काका ख्रिस्तवासी झाले, तुला सांगते तो खूप वाईट दिवस असतो माझ्यासाठी. तर मी समजू शकते, म्हणजे गोष्टी वेदनादायक असू शकतात, पण मला हेही कळतं की थोडासा योग्य विचार सगळं बदलू शकतो, नक्कीच बदलू शकतो. आमीन. किती जणांना हे मान्य आहे की कधी कधी आपण आपल्या विचारांमुळे आपत्तींना आमंत्रण दिलेलं आहे? तर डेव, तुझ्यासाठी हे कसं असेल की तू अशा परिस्थितीत पोहोचलाय ज्यामुळे तू गोल्फ खेळू शकणार नाहीस? आणि तो म्हणाला की हा, मी आधीच मनाची तयारी केली आहे आणि मन घट्ट केलंय की मी कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहीन. एक सांगू, बहुतेक लोक काय करतात, मी जर गोल्फ खेळलो नाही तर मला माहित नाही मी काय करेन, देवा मला कंटाळा येईल. तो असा आहे की नाही, मी मनाशी ठरवलंय मी आनंदी राहीन. आणि बघा, तुमच्यापैकी काही जणांना थोडा सल्ला घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं, कारण जर परिस्थिती बदलली नाही तर मी आनंदी होऊ शकणार नाही हे ठरवण्यापेक्षा, हे बघा की ज्या क्षणी तुम्ही ठरवलं की हे बदललं नाही तर मी आनंदी होऊ शकणार नाही, तुम्ही सैतानासमोर फेकले जाल त्याच्या थप्पडा खाण्यासाठी, आणि तो त्याची तीव्रता आणखीन वाढवेल. ती भट्टी आठवतीये, ती 7 पटीने अधिक तापवली गेली होती, अधिक उष्ण. ज्या क्षणी तुम्ही म्हणता अमुक बदल झाला नाही तर मी आनंदी होणार नाही, सैतान त्याच्याकडे तुम्हाला दुःखी करण्यासाठी जे जे असेल ते घेऊन तुमच्या विरुद्ध उभा राहील. पण जर तुम्ही म्हणालात काही बदललं नाही तरी मी आनंदी राहीन, असं तुम्ही जर म्हणालात की काही बदललं नाही तरी मी आनंदी राहीन, कारण माझा आनंद परिस्थितीत नाही, देवामध्ये सामावलेला आहे. मी तुम्हाला प्रोत्साहित करेन की तुम्ही माझा कार्यक्रम नेहमीच बघत राहा, कारण यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांचा समावेश करत असते. तर आत्ता आपण आपल्या मनाकडे जरा पुन्हा एकदा पाहूया. मनाला योग्य दिशेने वळवणं हे खरंच एक आव्हानात्मक कार्य असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे की देवाने आपल्याला तयार केलंय योग्य अशी मानसिकता राखण्यासाठी, वाढवण्यासाठी. आपण केलेली योग्य विचारांची निवड ही आपल्या आयुष्यात योग्य गोष्टी घडवून आणते. योग्य विचार म्हणजे योग्य आयुष्य.